नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी तुम्हाला 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमचे नातेसंबंध सुदृढ होतील. कारण माणसाच्या आयुष्यात आनंद प्राप्तीसाठी सुदृढ नातेसंबंध अधिक कारणीभूत होतात. तर सुदृढ नातेसंबंधांसाठी काय करावं लागेल ते पाहूया. सर्वप्रथम दुसऱ्या व्यक्तींच्या सीमारेषा ओळखा. बऱ्याच वेळा याबद्दल विचार केला जात नाही. प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व असतं, मग ती आई असो, मूल असो, मित्रमैत्रिणी असो की आणि कोणी असो. प्रत्येकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व व स्वतःची मतं असतात. त्यांच्या सीमारेषा ओळखायला शिका. उदाहरणार्थ समजा तुमचा जोडीदार काही कारणाने उदास असेल आणि त्याला एकटं राहावंसं वाटत असेल. अशा वेळी जर तुम्ही जाऊन त्याला पुन्हा पुन्हा विचारलं की काय झालं काय झालं काय झालं, तर त्याला ते नक्कीच आवडणार नाही. म्हणून त्यांच्या सीमारेषेमध्ये ढवळाढवळ करू नका. मग ते कोणी का असेना, तुमचं मूल, पालक, नवरा बायको, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, मित्रमैत्रिणी, कोणीही. ओके. नंतर दुसरं म्हणजे प्रेम व्यक्त करायला शिका. काही जणांना प्रेम व्यक्तच करता येत नाही. तुम्हाला नवल वाटेल पण हे खरं आहे. तुम्हाला तुमचं प्रेम नीट व्यक्त करता आलं पाहिजे. काही लोक त्यांचं प्रेम त्यांच्या मनातच ठेवतात, व्यक्त करत नाही. नातेसंबंधांमध्ये प्रेम व्यक्त करणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जर म्हणालात की नाही मला माहितीच नाही का प्रेम कसं व्यक्त करायचं, तर मी तुम्हाला सांगेन की मग तुम्हाला ते शिकून घ्यावं लागेल. कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे कुठल्याही नातेसंबंधासाठी. म्हणून तुमचं प्रेम नेहमी व्यक्त करायला शिका. तिसरं म्हणजे कौतुक करा. दुसऱ्या व्यक्तींना कौतुक करायला शिका. नातेसंबंध अधिक मजबूत करायचे असतील तर दुसऱ्यांचं कौतुक करायला नक्कीच शिकलं पाहिजे तुम्हाला. त्याने दुसऱ्यांनाही खूप आनंद होतो आणि त्यामुळे तुमचे नातेसंबंध सुदृढ बनतात. चौथं म्हणजे त्यांना कधीकधी आश्चर्यचकित करा. तुमच्या घरातल्या व्यक्तींना किंवा बाहेरच्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या कामावरच्या लोकांना कधीकधी तुम्ही आश्चर्याचे धक्के द्या. तुमच्या एखाद्या जिवलग मित्रमैत्रिणींना अचानक भेट देऊन बघा किंवा फोन करून त्यांच्याशी बोला. कधी तुमच्या सासूला काही भेटवस्तू देऊन बघा, तिला नक्कीच आवडेल. कधी तुमच्या आईला मिठी मारून बघा, तिला कसं वाटते तिचे चेहऱ्यावरचे भाव बघा, तुम्हाला पण भरून येईल. लोकांना आश्चर्यचकित करा, त्यांना भरून येईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. पाचवं, शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे मोकळेपणाने संवाद साधा. तुमचं म्हणणं, तुमचे मुद्दे स्पष्टपणे मांडा आणि हेही नमूद करा की हे तुमचं वैयक्तिक मत वा विचार आहे. दुसऱ्यांवर ते लादण्याचा प्रयत्न करू नका. मोकळेपणाने व मुद्देसूद बोला. तर हे आहेत आपले 5 सुदृढ नातेसंबंधांचे महत्त्वाचे नियम. ह्यावर नक्की विचार करा आणि आचरणात आणा आणि मग बघा कसं तुमच्या नातेसंबंधांमध्ये फरक दिसेल तुम्हाला. दिवसेंदिवस तुमची नाती अधिकाधिक घट्ट होत जातील आणि तुमचं आयुष्य पण खूप सुंदर बनेल. तर तुमच्या सुंदर आयुष्यांसाठी माझ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया लवकरच.